नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आज 2023-24 कापूस हंगामासाठी भारतीय कापूस महामंडळाला 1,718 कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमत निधीला मंजुरी दिली. व्यावसायिक ग्राहकांना आणखी 10% एलपीजी पुरवठा करायला केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळे या ग्राहकांना आता मासिक वापराच्या सरासरीच्या 30% एलपीजी मिळेल. संगमनेर तालुक्यात 12 वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करायच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत दिली. अॅसिड सहज उपलब्ध होऊ नये यासाठी समिती स्थापन करून उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं. मध्य प्रदेशात इंदूर इथं आज पहाटे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंटचा स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीत एकाच घरातल्या 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. या दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्याच्या बहुतांश भागात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. काही ठिकाणी गारपीट आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. राज्याच्या सुमारे अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 633 अंकांची वाढ झाली आणि तो 76,704 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 197 अंकांची वाढ नोंदवत 23,778 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.